सौ सावित्रीबाई खानोलकर, परमवीर चक्राचं स्विस कनेक्शन. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की परमवीर चक्र हा भारतातला सर्वात मोठा सैनिकी शौर्य पुरस्कार आहे. अगदी ब्रिटनच्या व्हिक्टोरिया क्रॉस अथवा अमेरिकेच्या मेडल ऑफ ऑनरच्या बरोबरीचा, जो सैनिकांना युद्धातील अतुलनीय शौर्याबद्दल दिला जातो. 1947 पासून 21 वीरांना परमवीर चक्र मिळालेलं आहे, त्यापैकी 14 जणांना ते मरणोत्तर मिळालंय. परमवीर चक्र पदक 3.49 सेंटीमीटर व्यासाचं ब्रॉन्झचं पदक असून त्यावर भारतीय राजमुद्रा आणि 4 बाजूंना इंद्राचं अस्त्र वज्र 4 दिशांना आहे. पण आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे की या परमवीर चक्राच्या पदकाचं डिझाईन कोणी केलं होतं? या पदकाचं डिझाईन केलं होतं डॉक्टर सावित्रीबाई खानोलकरांनी 1947 मध्ये. सौ सावित्रीबाई खानोलकर, कधी ऐकलंय का हे नाव? कोण होत्या त्या आणि असल्या मराठमोळ्या खानोलकर नावाच्या बाईचं कसलं आलंय स्विस कनेक्शन? या सौ सावित्रीबाई खानोलकर पूर्वाश्रमीच्या ई.व्ही. मॅदेमेरॉस, जन्म 20 जुलै 1913, स्वित्झर्लंडमधील न्यूशातेलमधला. त्यांचं बालपण जिनिव्हात गेलं. वयाच्या 16व्या वर्षी 1929 मध्ये त्यांची भेट विक्रम खानोलकरांशी झाली. हे विक्रम खानोलकर तेव्हा ब्रिटनमधील सँडहर्स्ट येथे रॉयल मिलिटरी अकॅडमीमध्ये सैनिकी शिक्षणासाठी आलेले होते आणि सुट्टीमध्ये स्वित्झर्लंडमध्ये फिरायला आले होते. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता ई.व्ही. विक्रम खानोलकरांना शोधत शोधत मुंबईत आल्या आणि हे जोडपं 1932 मध्ये विवाहबद्ध झालं. हिंदू धर्माबद्दल त्यांना आकर्षण होतंच. लग्नानंतर त्यांनी धर्मांतर करून सावित्री हे नाव घेतलं आणि अशा प्रकारे ई.व्ही. मॅदेमेरॉसच्या सौ सावित्रीबाई खानोलकर बनल्या. सैन्यात त्यांचे पती वरिष्ठ पदावर होतेच. आपल्याला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेव्हाचे मेजर जनरल हिरालाल अटल यांनी सौ सावित्रीबाईंवर सैनिकांसाठी सर्वोच्च शौर्य पदक डिझाईन करण्याची जबाबदारी सोपवली आणि सौ सावित्रीबाईंनी ती अतिशय व्यवस्थितपणे पार पाडली. हे आहे आपल्या परमवीर चक्राचं स्विस कनेक्शन. योगायोगाने पहिलं परमवीर चक्र सौ सावित्रीबाईंच्या मोठ्या मुलीच्या दिराला, मेजर सोमनाथ शर्मा यांना काश्मीर युद्धातील शौर्याबद्दल 1947 मध्ये मरणोत्तर मिळालं. सौजन्य, संकेत कुलकर्णी, लंडन.